नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. चोडण रायबंदर मार्गाचेर गंगोत्री आनी द्वारका ह्या नांवाच्या अत्याधुनीक यंत्रणेचेर आधारीत दोन रो रो फेरीबोट सेवेचे लोकार्पण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जाले. फुडारात रो रो फेरीबोट सेवा ह्या मार्गाचेर सुरू करपाचो सरकाराचो विचार आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
दोनूय फेरीबोटीक बरें नांव दिलां, बिचीचे द्वारका आनी गंगोत्री. विदीन अ 5 मिनिट ह्या जाग्याचेर ते पयली अर्दे वर आनी एक वर उरताले, ते एक वर उरचे ना. बट एनी हांव लोकांक स्पेशली फॉर द पेशंट पर्पज, म्हणजे आमी म्हणटाले की एम्ब्युलंस येताना जी एम्ब्युलंस हांगासर उरताली आनी पेशंटाच्यो ज्यो समस्या क्रिएट जाताल्यो त्यो जावच्यो ना. आनी एडिशनल प्लस पॉईंट, एनी मेडिकल एमर्जंसी जरी आयली जाल्यार मेडिकल रिलेटेड टेक्निकल स्टाफ जो तांकां जाय तोय तांच्या ह्या रो रो फेरीत आसतलो.
पयली भशेन अर्दे वर फेरीबोटीची वाट पळोवच्या परस फक्त 12 मिनटां भितर प्रवाशां खाता आलतडच्यान पलतडी वचपाक ह्या फेरीबोटीच्या माध्यमांतल्यान शक्य जातलें अशें अंतर्गत जलमार्ग खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगलें.
फेरीचो आमी केन्नाच कसोच एक्सिडेंट जावपाक शकना, कारण ताका 365 डिग्री जे रोटेशन आसा ते मेळटा. 5 सेकंदा भितर जर लक्षांत आयलें की फुडल्यान कितें तरी दुसरें वेसल येता जाल्यार ते डायवर्ट करून दुसरे वटच्यान वचपाक शकता. हाची स्पीड आसा ती पयलींच्या पेक्षा डबल आसा. हांगा जो पॅसेंजर कोण येतलो गाडी घेवन येतलो म्हाका हांव पूर्णपणे खात्री दिवपाक शकता. 12-13 मिनटांच्या वयर ताका पूर्ण आपली जर्नी करपाक ताज्या वयर टायम लागचो ना.
केंद्रीय वीज राज्यमंत्री आनी उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक तशेंच राज्यसभेचे खासदार सदानंद शेटतारावडे हांणी ह्या फेरी खातीर फेरीबोटीची बरी सेवा प्रवाशांक मेळटली तशेंच पर्यटकां खातीर लेगीत हे विशेष आकर्षण आसतले अशें म्हळां. ह्या वेळार मयेचे आमदार प्रेमेंद्र शेटय हजर आशिल्ले. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांचो कार्यकाळ सोंपपाक आयिल्ल्यान नव्या राज्यपालांची नेमणूक जाल्या. आदले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापती अशोक गजपती राजू हांकां गोंयचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यात. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे सयत हेर मंत्री तशेंच राजकीय पक्षांनी तांचे नेमणुकेक येवकार दिला. राजू हे 25 वर्सां परस चड काळ आंध्र प्रदेश राज्य विधीमंडळाचे वांगडी आशिल्ले आनी 13 वर्सां आंध्र प्रदेश सरकारांत मंत्री आशिल्ले. गोवा एआय मिशन 2027 मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं शुभारंभ जालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांत इंडिया एआय मिशन सुरू केल्ल्याचे फाटभुंयेर गोंयांत हो उपक्रम चालीक लागला. गोंयांत सध्या 550 परस चड आयटी स्टार्टअप आसात. शिक्षणीक आनी संबंधित उद्देगाच्या जोडपालवान गोंयांत एआय मळाक आनी घटमूट करूं येता. हाचे फुडें शाळांच्या विद्यार्थ्यांक लेगीत एआय विशय शिकोवपाचो सरकाराचो विचार आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलें. एआय मळावेल्या तज्ञांच्या जोडपालवान सरकार कांय दिसांनीच एआय कावन्सील स्थापन करतलो अशी म्हायती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय गोवा स्टार्टअप एक्सेलरेटिव्ह प्रोग्राम सरकार चालीक लायतलो अशी माहिती ह्या वेळार मुख्यमंत्र्यांनी दिली. डिजिटल माध्यमाच्या काळात गोंयाक देशातले एआय मॉडेल करपाची मोख सरकारान दवरल्या अशी माहिती तंत्रगिन्यान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. गोंयात क्रिएटिव्ह स्पेसा खातीर वाव मेळपाक लागला. आयटी मळावेले स्टार्टअप गोंयात नेट धरपाक लागल्यात. जागतिक तशेंच देशांतल्या हेर राज्यांतले आयटी स्टार्टअप्स गोंयांत सुरू जाल्ल्यान गोंयच्या तरणाट्यांक लेगीत ह्या मळार रोजगार मेळपाक लागला अशें मुखार मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलें. प्रभुनगर फोंडे हांगा संगीत मोगीच्या हाजेरेंत गिटार वर्गाचें उक्तावण जालें. ह्या कार्यावळीक नामनेचे संगीत दिग्दर्शक संगीतकार आनी पियानोवादक रोनी मोन्सेरात, संगीत दिग्दर्शक रॉकी लाजारस, गोवा फॉर गिव्हींग ट्रस्टाचे संस्थापक आर्मांडो गोन्साल्वीस, गोंयची नामनेची गायिका सोनिया शिरसाट, समाजीक वावुरपी आदर्श तोरसकार, वसंत शेणवी, जादूगार प्रेमानंद पाटील आनी संगीत शिक्षक ग्लॅडसन सालदाना तशेंच संजय राणे आनी उदय सैल हजर आशिल्ले. हो उपक्रम गोवा फॉर गिव्हींग ट्रस्ट आनी आदर्श सेवा फाउंडेशन हांचे जोडपालवान घडोवन हाडला, जो गोंयांत संगीत शिक्षणाक चालना दिवपा खातीर आनी तरणाट्या प्रतिभेक पुसवण दिवपाचो हेत आसा अशें आर्मांड गोन्साल्वीसान ह्या वेळार उलयतना सांगलें. अंत्योदय तत्वाचेर गोंय सरकार काम करताना अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या मळाचेर सरकाराचो वावर चालू आसा अशें दिवचल मतदारसंघातल्या मेणकुरे हांगा 10 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांटाच्या बुन्यादी फातर बसोवपाच्या सुवाळ्यांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी उलयतना सांगलें.
10 MLD प्लांट 5 वर्सां ऑपरेशन आनी मेंटेनन्स, ताजी कॉस्ट दोतोरान सांगला त्या प्रमाणे एप्रॉक्सिमेटली 60 कोटी रुपया आसा. ताजो टायम पिरियड आताच्यान 1 वर्साच्या भितर तो पुराय कंप्लीट जावपाक जाय. बिल्डींग जी बांदता आमी इट इज अ ग्राउंड प्लस 5, म्हणजे ताजे कंप्लीटली बेज जे रॉ वॉटर पंपींग स्टेशन, ताज्या उपरांत मल्टीग्रेड प्रेशर फिल्टर्स आनी इट इज IoT बेज काडा, लॅब टेस्टींग फेसिलिटीज ही हांगासरूच जातली.
पुणेच्या स्पोर्ट्स कॉम्स एक्सात अव्वल मानांकीत एरन फारियास आनी दुसऱ्या मानांकीत चंदन केरो हांणी ऑल गोवा मेजर रँकींग टेबल टेनीस टुर्नामेंटात 19 वर्सां सकयल्या चलयांच्या अंतीम फेरीत स्थान मिळिला. पणजे वेळच्यान नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस व्हडा प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.